कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी शशांक शेंडे. तुम्ही ऐकताय माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
अहो, कुठेतरी एखादी मुलगी आवडली असेल की
मला. मी तुला सांगू का, मुलगी आवडणं आणि मी त्या नादात नव्हतो अगं कधी फांद्यामध्ये. त्या काळात युगांत नावाचं नाटक मी बसवायला घेतलं होतं आणि त्याच्यात नंदिनीचं काम करायची नीता, म्हणजे माझी बायको आहे आता. ग्रुपमध्ये सगळ्यांना माहिती होतं की ह्या दोघांमध्ये काहीतरी असणार आहे म्हणून. आणि आमचं ऍक्च्युअल खरंच काही नव्हतं, पण पोरांना सगळ्यांना माहिती होतं यांच्यात काहीतरी चालू आहे. बरं, माझी अजिबातच डेअरिंग नव्हती विचारायची. आणि मग नीतानी प्रपोज केलं. प्रपोज केल्यानंतर मी फार काळ थांबलो पण नाही, आम्ही लगेच लग्न करून मोकळे झालो.
मला सांगा की घरच्यांना तुम्ही सांगितलं तेव्हा त्यांची काय रिएक्शन होती? तुमचं लग्न कुठे झालं?
माझं लग्न मुळात केलं आम्ही आळंदीला.
बर.
आईचं काहीच म्हणणं नव्हतं, कारण मी लग्नालाच नाही म्हणत होतो. ती म्हणत होती, म्हटली अरे लग्न करतोय तरी. वडिलांचं असं म्हणणं होतं की याचं काय खरं नाही, हे काय धरसोड करणारा पोरग आहे, याचं काय खरं नाही. तिच्या घरनं काही प्रश्नच नव्हता. आणि मग आळंदीला गेलो आम्ही. आई मला म्हटली, वडील मला म्हटलं करणार असेल तुझं कर, आम्ही नाही येणार लग्नाला. म्हटलं ठीक आहे ना काही. मग बहीण होती, भाऊ होता, मग तिच्या घरचे सगळे होते. लग्न केलं आणि घरी आलो आणि मग ती 8-10 दिवस तिथे राहिले. आता आजची स्थिती अशी आहे, आजच्या मग आई तर नाही, पण वडिलांचं तिच्यापासून पाणी आलत नाही आता.
पण नीता त्यावेळेस काय करायची?
ती मल्टी टास्किंग वाली आहे. तिची LIC एजन्सी पण होती, ती ब्युटी पार्लर पण चालवायची, ती क्रिमिनल मध्ये रिप्रॅक्टिस पण करायची. ती प्रॅक्टिशनर लॉयर आहे ती. आता फॅमिली मध्ये आणि ह्याच्यात करते काम, ट्रस्ट मध्ये काम करते आणि प्लस नाटकात काम पण करायची. असं ती बऱ्यापैकी काम करायची. काय काय
बरं, तुमचा संसार सुरू झाला आणि मग तुम्ही मुंबईला जायचं ठरवलं त्यानंतर.
पण मुळात मी तुला सांगू ना, मला ऍक्टर म्हणून करिअर अजिबात करायचं नव्हतं मला.
मग असं काय झालं की तुम्हाला वाटलं की आता मात्र आपण हे सिरियसली घ्यायला हवं?
बाकीचे व्यवसाय आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मी का करत होतो ना, खरं तर आहे ना, आर्थिक पाठबळ काहीच नव्हतं त्यावेळेला. आणि नीता मला आर्थिक पाठबळ घेऊन आली. ती म्हटली मी काम करेन, तुला काय करायचं ते कर, किती वर्ष द्यायची ते तुझं तू ठरव. मग मी माझ्या पद्धतीने नाटकं करायला लागलो. नाटक डिरेक्ट करून बघूयात, मग नाटक लिहूनही बघितलं. मी म्हटलं आता झालं, येत आहे. पण विशालजींच्या फिल्म ज्यावेळेला मी बघितल्या ना, ओंकार असेल, मकबूल असेल, किंवा ब्ल्यू अम्ब्रेला सारखी फिल्म असेल, किंवा शोशांक रिडम्पशन सारखी फिल्म होती, ती आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यार, हे ना, या लोकांसारखं काहीतरी आपल्याला करता यायला पाहिजे यार. मी मुंबईला ज्या वेळेला कमिनेचं काम चालू झालं, त्यावेळेला मी मुंबईमध्ये पहिल्यांदा फ्लॅट, पद्मना बिंड, मी अनिरुद्ध खोटवाडा, मी दोघा तिघा जणांनी मिळून काहीतरी तो फ्लॅट घेतलेला होता तिथे. जो आतापर्यंत होता, 10 वर्ष झाली होता. मी आत्ताच 2 महिन्यापूर्वी सोडला. मी लौकिक अर्थाने त्या पद्धतीचं स्ट्रगल मी कधीही केलं नाही. फोटो घेतले नाहीत, बॅग अडकवली नाही, हे मला टचवूड आजपर्यंत करावं लागलेलं नाही. माझ्या सुदैवाने मला मराठीत जी कामं मिळाली ती मोठ्या डिरेक्टर्सकडनं मिळाली. राजीव पाटीलची पांगिरा केली आणि महेश सरांची लालबाग परळ केली आणि त्याच्या पाठोपाठ उमेशची फिल्म केली देऊळ नावाची. त्यामुळे तिथे प्रूव्ह करायचं कोणाकडे, बाकीकडे काही संबंधच नव्हता. हिंदीमध्येही तेच झालं. विशालजींकडे फिल्म केली, त्याच्यानंतर मुकेश शाबरानी नितीश तिवारीकडे आणि विकास बहलकडे चिल्लर पार्टी, त्याच्यानंतर तुझी हेट स्टोरी 2 वगैरे ह्या फिल्म केल्या. तर ही जी कामं आहेत ना, ही स्वतःहून आलेली कामं आहेत माझ्याकडे. आणि मग मी म्हटलं की हे फारच माझंच होतंय, आपण पण कामं मागायला जाऊयात. म्हणून मग मी 4 दिवस कामं मागायला गेलो आणि जिथे जिथे कामं मागायला गेलो तिथे तिथे लोकांनी हाकलून दिला मला.
तुमच्या फिल्म्सना अवॉर्ड्स मिळतातच, यु नो. तर मला सांगा की तुम्हाला मात्र लहानपणी किंवा ह्या दरम्यान एक कुठलं बक्षीस मिळालं जे तुमच्या आईला त्याचं खूप कौतुक वाटलं, मग भले ते ऍक्टिंग मधलं नसलं?
मला पहिलं आयुष्यातलं ऍक्टिंगचं बक्षीस जे मिळालं ना, थिएटर अकॅडमीच्या स्पर्धेमध्ये मळब नावाची एकांकिका केली होती आम्ही, ते पहिलं आयुष्यातलं माझं बक्षीस, अभिनयाचं बक्षीस. आणि जे आई जिथे झोपायची ना, तिथे वरती लावून ठेवलेलं होतं तिने ते. आणि आपल्याकडे ते ट्रॅडिशनल बाप पोराचं रिलेशन असतंच ना ते, की वडील आणि पोरग फार काही एकमेकांशी बोलत नाहीत, हे नाही ते नाही. तर माझ्या बाबतीतही तसंच होतं काही अंशी. आणि वडील आजारी होते एकदा, माझे ICU वगैरे होते काहीतरी, आणि चेकबुक आणि काहीतरी शोधायसाठी म्हणून मी घरी गेलो होतो, वाकडेवाडीला गेलो होतो. आणि मी सगळं बघत होतो कुठे ठेवले असतील, कुठं असं, म्हणून मी त्यांची गादी अशी उलटून टाकली. तर खाली खूप सारी पेपरची कातरणं होती आणि त्या पेपरच्या कातरणांमध्ये माझी जिथे जिथे नाव होती ना, त्याच्यावरती गोल करून ठेवलेलं होतं त्यांनी. आणि खूप सारी कातरणं त्यांनी तिथे गोळा करून ठेवलेली होती माझी. आणि मग ते नंतर मग ती हळूहळू त्यांनाही पिक्चरमध्ये, मग मी प्रीमियरला घेऊन जायला लागलो, शोला घेऊन जायला लागलो, आणि मग त्यांना आवडतात ते बघायला.
लालबाग परळ पण खूप मोठी फिल्म होती, महेश मांजरेकरांची खूप नोन फिल्म होती.
लालबाग परळची फारच गंमत आहे. लालबाग परळ लिहिली होती जयंत पवारांनी. मला फोन आला की असं असं वाचन या, म्हणून मी गेलो वाचनाला तिथे. तर पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये विनय आपटेंनी जो रोल केला ना, तो रोल मी करणार होतो. महेश सर म्हटले नाही नाही, हे नको, हे नको. मग दुसरा रोल करणार होतो मी, ते कॅरेक्टर करणार होतो जो आत्महत्या करतो. तर मग हे सर म्हटले नाही नाही हे पण नाही. तिसरं एक जयराज नायरचं कॅरेक्टर होतं ते मी करणार होतो. पण म्हटले नाही नाही हे पण नाही हे पण नाही. मग मी ह्याच्यावरती पोहोचलो, सेटवरती गेलो. शेणे काय करतो तुम्ही इथं? म्हटलं काही नाही, मला कॉल टाईम दिला म्हणून आलो. अरे तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक आलेला असतो आणि तुम्ही पडलेले आहात तिथे, मला सांगा तरी मी काय करतो आहे. मग सीमा विश्वास होती तिथे, तुम्ही आणि हे नवरा बायको आहात आणि तुमची मुलं आहेत अंकुश वगैरे. म्हटलं काय सांगताय ते? म्हणे हो. मग बोलता बोलता आप क्या करते हो? म्हटलं काम करता हो याचं. म्हटलं मी आपके साथ भी था फिल्म में, ध्यास पर्व नावाची जी फिल्म होती ती पण बायलांगल होती ना. म्हटलं आप पहली बार कार चलाती हो ती? म्हणे हां. तो कार चलाते समय आप स्टेयर के से नीचे आती हो और आपको एक आदमी पूछता है आपको चलाने आती? हां. म्हटलं वो मैं ही था. क्या बात. परत म्हटलं ते आईस ब्रेक व्हायला त्या पण, आणि मी त्या तिच्या बाबतीत आणि ते कॉन्ट्रावर्शियल सब्जेक्ट ह्या लोकांशी बोलताना टाळायचं एवढं मी नक्की पाळतो. मी म्हटलं तुम्ही एवढ्या चिडलेल्या का असता? ती म्हटली अरे मी आयुष्यात एवढी कामं केलेली आहेत, मी एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर लोक जे येतात ते मला फक्त आणि फक्त बँडिट क्वीन मधल्या त्या सीन बद्दल विचारतात, माझ्यात दुसरं काही नाही का? म्हणे हे काय पद्धत, ही काय मानसिकता आहे या माणसांची? म्हण ती म्हटली मला तुझं ते बरं वाटलं की तू तो विषय काढला नाही.
स्टार झाल्याची फिलिंग तुम्हाला कधी आली सर?
मला ते फिलिंग अजूनही नाही श्रुती. जर ते फिलिंग यायला लागलं ना तर मी तुला सांगू का की माणसाच्या कामाचा मूळ गाभा काय असतो? तर मी जितका लोकांच्यात मिसळीन ना तो माझा गाभा असतो. मी भाजी आणायला जातो तिथे मला चार जण भेटतात, त्यातले तीन जण ओळखणारे असतात. ऑइल तुम्ही पण भाजी आणायला येतात हो? मला मी नाही आणणार तर कोण करणार काम? पण ते जेव्हा त्या रस्त्यातनं फिरत असतो, ज्या वेळेला गाडीवरनं फिरत असतो, सिग्नलला चार जण भेटत असतात, स्प्लेंडर वरती फिरतो पुण्यात सुद्धा मी
बघितलं.
हा मी तर मला तिथे लोक भेटतात अरे ती, आणि लोक भेटल्यानंतर एखादा काहीतरी त्याच्यातला पटकन देऊन जातो तुम्हाला. आणि जर मी ते मी स्टार आहे मला चार लोकांनी ओळखलं पाहिजे मान वर करून जर फिरायला लागलो ना तर मी माझ्यासमोर वॉल निर्माण करून घेतो आणि ते माझ्यामधल्या ऍक्टरसाठी फार घातक आहे. आणि म्हणून मला ते वाटतं ना की माणसाने ऍक्टर असावं स्टार नसावं.
कमाल मेसेज दिला आणि अर्थात तो फॉलो केला प्रत्येक ऍक्टरने. तर प्रत्येक ऍक्टर मला वाटतं मनापासून जे करायला हवं तेच करेल. 93.5